नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. टांझानियाच्यो अध्यक्षा सामिया सुलुहु हसन आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन द्विपक्षीय संवाद साधतल्यो. हे बसके वेळार दोनूय वटांनी वेगवेगळ्या वाठारांनी समजिकायेच्या कबलातींचे दिवप घेवप जातले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या आमंत्रणावेल्यान भारताच्या चार दिसांच्या भोडेर काल टांझानियाच्यो अध्यक्षा नवी दिल्लीत पावल्यो. आयज राष्ट्रपती भवनात तांका विधीपूर्वक येवकार दितले आनी उपरांत राजघाटार जावपी फुलाहार ओपपाच्या सुवाळ्यात त्यो वांटेकार जातल्यो. काणकोण आनी वाळपयत आयज जनता दरबार जातलो. सत्तरी तालुक्यातल्या उपजिल्लोधिकारी कार्यालयांत आयज सकाळी 10:15 वरांचेर वाळपय पालिका मंडळाच्या सभाघरात जनता दरबाराचे आयोजन केला. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय जनता दरबाराक हाजीर रावून लोकांचे प्रश्न आयकून घेऊन ते सोडोवपा खातीर संबंधित अधिकाऱ्यांक मार्गदर्शन करतले. लोकांनी आपल्यो अडचणी जनता दरबारात मांडच्यो. तशेंच दक्षिण गोय जिल्लोधिकारी कार्यालयात आयज सकाळी 10 वरांचेर काणकोणच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जनता दरबाराचे आयोजन केला. नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हे लोकांच्यो अडचणी ह्या वेळार आयकून घेतले. तेन्ना लोकांनी जनता दरबारात आपल्यो अडचणी मांडच्यो अशें आवाहन केला. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी काल बावटो दाखोवन मिरामार दर्यादेगेवेल्यान आयर्न मॅन सर्तीक सुरवात झाली. हातूंत मुंबयचो निहाल बेग हांणी सगळ्यात आदी ही सर्त पूर्ण केली. फाटल्या वर्सा लेगीत निहालान आयर्न मॅन इनाम मेळयिल्ले. ह्या वर्सा सलग दुसरे फावट निहालान आयर्न मॅन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पार करून पयले स्थान मेळयला. बायला गटात दक्षिण आफ्रिकेची टोनी स्नशेल पयली आयल्या. ह्या सर्तीत 30 देशातल्या शेकड्यांनी क्रीडापटू वांटेकार जाल्ले. एआय शक्तीचेर चलपी रोबोट, विशेष प्रशिक्षक, बचाव श्वान पथक आनी 50 वयर जीवरक्षक आयर्न मॅन इंडियात वांटेकार जाल्ल्यांक सुरक्षा दिवपाक तैनात आशिल्ले. सलग 3र्या वर्सा आयर्न मॅन गोंयांत जाली. जानेवारी ते सप्टेंबर अखेर मेरेन राज्यात डेंग्यूच्यो 303 जाल्यार मलेरियाच्यो 737 दुयेतींची नोंद जाल्या. फाटल्या वर्साच्या सप्टेंबर म्हयन्याचे तुळेत अंदूच्या सप्टेंबरात डेंग्यूच्या दुयेतींची संख्या दुपेटीन आशिल्ल्याची माहिती संसर्गजन्य दुयेसाचे तज्ञ डॉ कल्पना महात्मे हांच्यांनी दिल्या. पोरू जानेवारी ते सप्टेंबर ह्या काळात राज्यात डेंग्यूचे 309 दुयेती मेळिल्ले. अंदू तातूंत कांय प्रमाणात उणाव जावन ही संख्या 303 जाल्या. पूण सप्टेंबरात मात डेंग्यू दुयेतींनी मोठ्या प्रमाणात वाढ जाल्या. पोरू सप्टेंबरात फकत 65 डेंग्यू दुयेती मेळिल्ले. अंदूच्या सप्टेंबरात 113 दुयेती आशिल्ले. अंदू जानेवारी ते ऑगस्ट मेरेन डेंग्यू बाधितांचो आंकडो उणो आशिल्लो. पूण सप्टेंबरात तातूंत मोठ्या प्रमाणात वाढ जाल्या. सप्टेंबरात राज्यभर पावस पडटालो, ताका लागूनच डेंग्यू बाधितांत वाढ जाल्ली. शिवशौर्य यात्रेचे काल दनपारां ताळगाव हांगा आगमन जाले. यात्रेचे ताळगावकरांनी व्हडा खोशयेन स्वागत केले. ढोल ताशे वाजयत फुगडी घालून यात्रेचे स्वागत जाल्ले. उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याक फुलाहार अर्पण करून ओवाळणी केली. ह्या यात्रेन शेकड्यांनी शिवप्रेमी हजर आशिल्ले. वास्को शहरातली येरादारी सेवा सुरू करपा खातीर मास्टर प्लॅन तयार करून चालीक लावपाची माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. ह्या संबंधान उलयतना आमदार साळकार हांणी म्हळा की शारातल्या येरादारीचो प्रश्न सुटावो करपा खातीर हो मास्टर प्लॅन फुडल्या 2 म्हयन्यांभितर तयार जावन उपरांत ताचेर निमणो निर्णय जातलो. शारातल्या नुस्त्या मार्केटाचे काम निमण्या पावड्यार आसा, जाल्यार बायणा पॉवर हाऊस प्रकल्प 18 कोटीच्या कामाक सुरवात जाल्ली आसा. सध्या वट्ट 25 कोटी रुपयाची कामां सुरू आसा अशी माहिती आमदारांनी दिल्या. गोय इन्फोटेक महामंडळान माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाच्या पालवान अनुसूचित जमातीतल्या हुशार विद्यार्थ्यांखातीर लॅपटॉप दिवपाची येवजण आखल्या. मार्च 2023 10व्याच्या परिक्षेत बरे गुण मेळयल्ल्या प्रत्येक तालुक्यातल्या 10 हुशार विद्यार्थ्यांक हे लॅपटॉप दितले. हातूंत 5 चले आणि 5 चलयांचो आसपाव असतलो. 2022-23 शिक्षणिक वर्सा खातीर आशिल्ल्या ह्या येवजणेची पुराय माहिती infotech.goa.gov.in ह्या पोर्टलाचेर आसा. पात्र विद्यार्थ्यांनी ह्या पोर्टलाचेर वचून अर्ज करचे. आयसीसी दादल्यांच्या विश्वचषक क्रिकेट सर्तीत काल राती एम ए चिदंबरम स्टेडियमार भारतान आपल्या पहिल्या खेळात ऑस्ट्रेलियेक 6 विकेटींनी हारायलो. ऑस्ट्रेलियेन थारायल्ल्या 200 धावड्यांच्या लक्ष्याचा फाटलाव करून भारतान 41.2 ओव्हरींनी 4 विकेटी वगडावून 201 धावड्यो केल्ल्यो. विराट कोहलीन 85 आणि के एल राहुलान 97 धावड्यो करून भारताक जैत मिळवपाक मजत केली. ताचे आधी पहिली फलंदाजी करपाची निवड करून ऑस्ट्रेलिया 49.3 ओव्हरींनी फकत 199 धावड्यो करून ऑल आऊट झाली. आयज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार न्यूझीलंड आणि नेदरलँड्स हांच्या मदीं खेळ जातलो. दनपारा 2 वरांचेर ही मॅच सुरू जातली. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.